नाव गाजतय हो कोणाचा,
महाराष्ट्रात महाड तालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा।
या डिंगडॉंग पुणे संघाच्या लाडक्या कर्णधाराचा,
या क्रिकेटच्या नगरीतल्या फाइटर जेट योगेश पेंडकर दादाचा।
तालुक्यात जन्माला आला हिरा हा क्रिकेटच्या पंढरीचा,
क्रिकेटच्या नगरीत खेळ करून भारी कॅप्टन झाला डिंगडॉंग संघाचा,
करून धावांचा डोंगर संघासाठी झाला संकट मोचक संघाचा,
करून धावांचा डोंगर संघासाठी झाला संकट मोचक संघाचा।
नाव गाजतय डिंगडॉंग पुणे संघाचा लाडक्या कर्णधारा,
या क्रिकेटच्या दुनियेतला फाइटर जेट योगेश पेंडकर दादाचा।
मैदानावर तलपली बॅट, पाऊस पडला छक्के चौकारांचा,
टेन पी एल स्पर्धा जिंकून नववा ढवला संघाचा,
उडप्पी हनान प्रीमियर लीग मध्ये नाव गाजतय डिंगडॉंग संघाचा,
उडप्पी हनान प्रीमियर लीग मध्ये नाव गाजतय डिंगडॉंग संघाचा।
नाव गाजतय डिंगडॉंग पुणे संघाचा लाडक्या कर्णधारा,
या क्रिकेटच्या नगरीतला फाइटर जेट योगेश पेंडकर दादाचा।
गावचा रोहित करसे योगेश पेंडकरचा फॅन झाला,
फलंदाजी करून दाही दिशेला साऱ्यांच्या मनावर राज केला,
जीवाभावाचा नाता मोलाचा क्रिकेटच्या दुनियादारीचा,
जीवाभावाचा नाता मोलाचा क्रिकेटच्या दुनियादारीचा।
नाव गाजतय डिंगडॉंग पुणे संघाचा लाडक्या कर्णधारा,
या क्रिकेटच्या नगरीतल्या फाइटर जेट योगेश पेंडकर दादाचा।
महाराष्ट्रात महाड तालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा,
महाराष्ट्रात महाड तालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा।
लाडक्या कर्णधाराचा,
या क्रिकेटच्या नगरीतल्या फाइटर जेट योगेश पेंडकर दादाचा।
लाडक्या कर्णधाराचा, या क्रिकेटच्या नगरीतला फाइटर जेट।